नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमकां राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. संसदेच्या दोनूय सभाघरांनी आयज केंद्रीय अर्थसंकल्प 2024-27 चर्चा सुरू जातली. विरोधकांनी आपल्या आड हाडिल्ल्या अविश्वास प्रस्तावाचेर निर्णय जाय मेरेन आपूण सभाघराच्या कार्यवाहीत वांटो घेवचो ना अशें लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी थारायला. भारत कच्चे तेल सवाय आणि बऱ्या दर्जाचे आशिल्ल्या देशांतल्यान आयात करतलो आणि भूराजनितीक परिस्थिती आणि मंजुरी नाशिल्ल्या स्रोतांचा विचार करून भारतीय तेल कंपनी तेल विकते घेतल्यो असे सरकारान सांगला. काल विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि ब्रिक्स 2026 शेर्पा आणि देशाच्या प्रतिनिधींकडेन संवाद साधलो. 2026 वर्षाचो गोय कार्निवाल 13-17 फेब्रुवारी मेरेन मनयतले. आयसीसी दादल्यांच्या T20 विश्वचषकात काल राती कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लबात झाल्या खेळात पाकिस्तानान अमेरिकेक 32 धावण्यांनी हरयले. आता पुराय खबरो. संसदेच्या दोनूय सभाघरांनी आयज केंद्रीय अर्थसंकल्प 2024-27 चर्चा सुरू जातली. सध्याच्या राजकीय आणि अर्थिक अस्थिरतायेच्या काळात भारत व्यापक अर्थिक वाढ आणि स्थिरताय हांचे दुर्मिळ उदाहरण म्हणून उदयला असे काल राज्यसभेत झाल्या चर्चेत वाटो घेतना शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा हांणी सांगले. अर्थसंकल्पात अर्थिक वाढीचो दर वाढोवप, लोकांची अपेक्षा पुराय करप आणि सामाजिक क्षेत्रात सगळ्यो येवजण्यो लोकांमेरेन पावपाची खात्री करप हांकां प्राधान्य दिला असे भाजपाचे सुरेंद्र सिंग नगर हांणी सांगले. मजगती लोकसभेत चर्चा सुरू करतना काँग्रेसीचे खासदार शशी थरूर हांणी सरकारी खर्च उणो झाला आणि कराची पावती सप्पाट उरल्या असे सांगून अर्थसंकल्पाचेर टीका केली. अंदूच्या अर्थसंकल्पात बेकारी, वाढपी जिणेचो खर्च, असमानतेकडेन दुर्लक्ष झाला असो आरोप तांणी केला. तसेच वेगवेगळ्या कल्याणकारी येवजण्या संबंधित निधीचो कमी वापराचो प्रश्न तांणी मांडलो. विरोधकांनी आपल्या आड हाडिल्ल्या अविश्वास प्रस्तावाचेर निर्णय जाय मेरेन आपूण सभाघराच्या कार्यवाहीत वांटो घेवचो ना असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी थारायला. काल विरोधकांनी श्री बिर्ला हांच्या आड अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आणि ती लोकसभेच्या सरचिटणीसाकडेन सादर केल्या. लोकसभा सचिवालयाच्या सूत्रांनी दिल्ल्या माहितीप्रमाण ही नोटीस नेमाप्रमाण तपासतले आणि फुडली कारवाय करतले. महासचिवाकडेन सादर केल्ल्या हे नोटीसेचेर काँग्रेस, DMK, समाजवादी पार्टी, राजद पक्षासयत विरोधी पक्षातल्या 118 खासदारांनी सयो केल्यात, जाल्यार तृणमूल काँग्रेसीच्या खासदारांनी हे नोटीसेचेर सयो करूंक ना. भारत कच्चे तेल सवाय आणि बऱ्या दर्जाचे आशिल्ल्या देशातल्यान आयात करतले आणि भूराजनितीक परिस्थिती आणि मंजुरी नाशिल्ल्या स्रोतांचा विचार करून भारतीय तेल कंपनी तेल विकते घेतले असे सरकारान सांगला. विदेश व्यवहार आणि वाणिज्य मंत्रालयांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल काँग्रेस फुडारी शशी थरूर हांच्या फुडारपणाखाला विदेश व्यवहार खात्याच्या संसदीय स्थायी समितीकडे ही गजाल सांगली. श्री थरूर हांणी पत्रकारांकडेन उलयतना सांगले, हे बसकेक 30 वांगड्यातले 28 वांगडी हजीर आशिल्ले आणि ती अत्यंत प्रभावी थारली. बसकेचो चडसो वेळ भारत अमेरिका वेपार करार आणि भारत युरोपीय संघ मुक्त वेपार कराराक दिल्लो आणि रशियन तेल आणि शेतकी उत्पादनासयत सगळ्या विषयांचेर चर्चा झाली असे श्री थरूर हांणी सांगले. काल विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी ब्रिक्स 2026 शेर्पा आणि देशाच्या प्रतिनिधींकडेन संवाद साधलो. ब्रिक्स 20 वर्षा पुराय करताना आंतरराष्ट्रीय सहकार सल्लागार आणि समन्वय हांच्या खातीर ती एक मोलादीक माची म्हण उभी असा आणि आपलो लोककेंद्रित अजेंडा मुखार व्हरता असे सोशल मीडियाचेर डॉ जयशंकर हांणी सांगले. ब्रिक्स 2026 नवनिर्माण सहकार आणि टिकाऊपणाच्या प्राधान्याक मुखार व्हरपा खातीर वेगवेगळ्या प्रतिनिधी मंडळांनी हाडिल्ल्या सुचोवण्यांचेर आपूण विचार करता असे मंत्री जयशंकर हांणी सांगले. भारत आणि अमेरिकेमधल्या अंतरिम व्यापार कबलातीच्या निर्यातदारांनी स्वागत केला. प्लास्टिक एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचे वांगडी अरविंद गोयंका हे विषयी उलयताले.
मैं अरविंद गोयंका हूँ. ये जो इंडिया अमेरिका का जो ट्रेड डील हुआ है, इसमें हमारे प्लास्टिक उद्योग के लिए एक बहुत बड़ा अवसर है अपने व्यवसाय को और उनके निर्यात को की वृद्धि के लिए. माननीय श्री नरेंद्र मोदी जी और माननीय श्री पीयूष गोयल जी ने एक टफ नेगोशिएशन करके भारत के लिए टैरिफ को 18% पे सीमित किया. ये एशिया के सभी देशों से कम है.
केंद्रीय घरमंत्री अमित शाह आणि CBI आणि भारतीय सायबर गुन्हेव समन्वय केंद्र I4SIC, NIA, ED आणि बँका सारखिल्ल्या हेर संस्थांवांगडा समन्वयात्मक आणि अत्यंत सुरक्षित यंत्रणा तयार करपा खातीर एक जोड पद्धत तयार करपाक सांगला. तशेंच नव्या तंत्रगिन्यानाचो वापर करून गुन्हेव करप्यांक आडावपा खातीर आमी 2 पावलां फुडें रावपाक जाय अशें मंत्री शाह हांणी सांगलें. काल नवी दिल्लीत सायबर आधारित फटवणूक आढावप आणि ताच्या फाटल्यान आशिल्ली यंत्रणा खंडित करप या विषयाचेर जाल्ल्या राष्ट्रीय परिषदेत ते मुखेल उलोवप करताले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू हांणी विरोधी पक्षाच्या खासदारांचेर लोकसभेच्या कामकाजात आडमेळी हाडपाचो आरोप केला. तांच्या वागण्यावेलान अशें दिसता की तांकां सभागृहाच्या प्रतिष्ठेचो आदर ना. भाजप खासदारांनी, विशेषतः बायला खासदारांनी काँग्रेस खासदारांच्या वर्तनाआड लोकसभा अध्यक्षांकडेन कागाळ केल्या. बायला खासदारांनी प्रधानमंत्र्यांक भिवयले असो दावो करतात असो आरोप मंत्र्यांनी केलो. काँग्रेस वांगड्यांनी केल्ले हे लज्जास्पद कृत्य आसा जे संसदीय लोकशाय आड आसा अशें रिजिजू उलयले.
बीजेपी और एनडीए के एमपीस बहुत गुस्से में है. कांग्रेस को सदन का जो नियम नीति संसद का गरिमा से कोई लेना देना नहीं है और कांग्रेस के सोशल मीडिया अकाउंट है वहां से सेलिब्रेट कर रहे हैं. वो कह रहे हैं कि कांग्रेस के महिला सांसदों ने प्रधानमंत्री को डरा दिया. ये कोई बात होता है क्या? अभी लोकसभा स्पीकर को कम्प्लेन दिया है महिला सांसदों ने. अब स्पीकर साहब क्या कार्रवाई करते हैं हम देखते हैं.
भारतान आतामेरेन एकूण 272 गिगावॅटची अक्षय उर्जा क्षमता गाठल्या. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी सांगले. काँग्रेसीच्या राजवटीत देशाची अक्षय उर्जा क्षमता फक्त 81 गिगावॅट आशिल्ली असे राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या वरावेळार एका प्रश्नाची जाप दितना जोशी हांणी म्हणले. सौर उर्जा क्षमता जी आधी फक्त 2.8 गिगावॅट आशिल्ली ती आता लक्षणीयरित्या वाढून 136 गिगावॅट झाल्या अशी ताणी माहिती दिली. भारत आज जगातलो तिसऱ्या क्रमांकाचो अक्षय ऊर्जा उत्पादक देश म्हणून उदयता असे ताणी मुखार सांगले.
अचीव्ड टोटल रिन्युएबल एनर्जी 272 गिगावॉट एज ऑन डेट सर. टोटल ड्यूरिंग देअर टाइम इट वॉज इन्क्लुडिंग हायड्रो इट वॉज 81 गिगावॉट. नाव इट इज इन्क्लुडिंग हायड्रो नाव इट इज 272 गिगावॉट अँड सोलार एनर्जी वॉज 2.8 गिगावॉट. टुडे इट इज नियरली 136 गिगावॉट सर. वी आर द थर्ड लार्जेस्ट रिन्युएबल एनर्जी प्रोड्युसर इन द वर्ल्ड टुडे सर.
गोयच्या फामात कार्निवल 2026 वेळापत्रक राज्य पर्यटन खात्यान अधिकृतपणान जाहीर केल्ल्यान गोंय ह्या रंगीत हंगामा खातीर तयारी करता. हो उत्सव 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी मेरेन चलतलो आणि नामनेच्या फ्लोट परेडातल्यान अस्सल गोयची संस्कृताय दाखोवपाचेर भर दितले. ह्या शुक्रारा सावन परवरी जावपी कार्यावळीत महोत्सवाची सुरवात जातली. मुंबईत ह्या महिन्याच्या 17 ते 19 मेरेन पहिलो मुंबय हवामान सप्तक घडोवन हाडटले आणि तातून जायते नामनेचे जागतिक आणि भारतीय व्यक्ती एकठाय येतले. बिल गेट्स, सचिन तेंडुलकर हे मानेस्त ह्या कार्यावळीक हजेर रावपाची अपेक्षा आसा. मुंबय हवामान सप्तक ग्लोबल साऊथच्या हवामान फुडारपणाक एक मंच म्हणून काम करतलो. आयसीसी दादल्यांच्या T20 विश्वचषकात काल राती कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लबात झाल्या खेळात पाकिस्तानान अमेरिकेक 32 धावण्यांनी हारयलो. आज सकाळी 11 वरांचेर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्ताना मजगती खेळ जातलो. मजगती कोलंबोतल्या आर प्रेमदासा स्टेडियमाचेर दनपारा 3 ऑस्ट्रेलिया आयर्लंडा आड खेळटली. सांजे 7 वरांचेर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमाचेर इंग्लंड आणि वेस्ट इंडीज हांच्या मदीं खेळ जातलो. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. संसदेच्या दोनूय सभाघरांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 चर्चा सुरू जातली. विरोधकांनी आपल्या आड हाडिल्ल्या अविश्वास प्रस्तावाचेर निर्णय जाय मेरेन आपूण सभाघराच्या कार्यवाहीत वांटो घेवचो ना असे ओम बिर्ला हांणी थारायला. भारत कच्चे तेल सवाय आणि बऱ्या दर्जाचे आशिल्ल्या देशातल्यान आयात करतलो आणि भूराजनैतिक परिस्थिती आणि मंजुरी नाशिल्ल्या स्रोतांचो विचार करून भारतीय तेल कंपनी तेल विकते घेतल्यो असे सरकारान सांगला. काल विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी ब्रिक्स 2026 शेर्पा आणि देशाच्या प्रतिनिधींकडेन संवाद साधलो. 2026 गोंय कार्निवल 13 ते 17 फेब्रुवारी मेरेन मनयतले. आयसीसी दादल्यांच्या T20 विश्वचषकात काल राती कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लबात झाल्या खेळात पाकिस्तानान अमेरिकेक 32 धावण्यांनी हारयलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.